विकिमीडिया हा मुख्य प्रकल्प असून विकिपीडिया हा त्याचा पोट प्रकल्प आहे. विकिमीडियाचे एकूण 21 प्रकल्प आहेत. त्यातील विकिपीडिया, विक्शनरी, विकिस्रोत आणि विकिबुक्स हे मराठी प्रकल्प सध्या चालू आहेत. mr.wikipedia.org या संकेतस्थळावर गेल्यास आपण विकिपीडियाच्या मुक्त ज्ञानकोशावरती पोहोचतो, जिथे आपण विविध लेख संपादन करू शकता. mr.wikisource.org या संकेतस्थळावर गेल्यास आपण मराठी विकिमीडियाच्या विकिस्रोत या प्रकल्पावरती पोहोचतो. मराठी विकिस्रोत हा एक ऑनलाईन ग्रंथालय आहे. सध्या यात 787 लेख आहेत. या प्रकल्पात आपण मराठी टायपिंगचा सराव करू शकता. mr.wikibooks.org या संकेतस्थळावर गेल्यास आपण विकिबुक्सच्या प्रकल्पावरती पोहोचतो. विकिबुक्स प्रकल्पाचा मुख्य उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून इंटरनेटवर नवी मुक्त पाठ्यपुस्तक निर्मिती व्हावी असा आहे. विकिबुक्स ही एक मुक्त शैक्षणिक पाठ्यपुस्तक ग्रंथसंपदा आहे. mr.wiktionary.org या संकेतस्थळावर गेल्यास आपण विक्शनरी या प्रकल्पावरती पोहोचतो. विक्शनरी हा विकिमीडियाचा एक मुक्त शब्दकोश प्रकल्प आहे. प्रत्येक मराठी माणसाला जगातील त्याच्या आवडीची कोणतीही भाषा किंवा त्या भाषेतील शब्द सहज शिकता यावेत, तसेच भाषाशास्त्राच्या अभ्यासकांना मराठी भाषेसोबतच जगातील कोणत्याही किंवा सर्व भाषांचा तुलनात्मक अभ्यास करता यावा असा ह्या विक्शनरीचा उद्देश आहे. अशा प्रकारे विकिपीडिया, विकिस्रोत, विकिबुक्स आणि विक्शनरी चार प्रकल्प सध्या चालू आहेत.